शास्ते अध्याय 4। एहूद मृत्यू पावल्यावर इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले। तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा, जो हसोरात राज्य करीत होता, त्याच्या हाती त्यांना दिले। त्याचा सेनापती सिसरा हा हरोशेत गोईम येथे राहत असे। त्याच्यापाशी 900 लोखंडी रथ असून त्याने 20 वर्षे इस्रायल लोकांचा अननवी छळ केला, म्हणून त्यांनी परमेश्वराचा धावा केला। त्यासमयी लप्पी दोथाची बायको दबोरा संदेश हारिका ही इस्रायलांचा न्यायनिवाडा करीत असे। एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल यांच्या दरम्यान दबोरेच्या खजुरीखाली तिची बैठक असे। इस्रायल लोक तिच्याकडे न्यायनिवाड्यासाठी येत असत। तिने अभिनवामाचा मुलगा बाराक ह्याला केदेश नफ्ताली येथून बोलवून आणले व त्याला विचारले, तू नफ्ताली व जबुलून यांच्याकडे 10,000 पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा। अशी आज्ञा इस्रायलाचा देव परमेश्वर याने तुला केली आहे ना? तो म्हणतो, याबिनाचा सेनापती सिसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे किशोन नदीपर्यंत येईल असे मी करीन आणि त्याला तुझ्या हाती देईन। बाराक तिला म्हणाला, तू माझ्याबरोबर येशील तरच मी जाईन, नाही तर जाणार नाही। ती म्हणाली, मी तुझ्याबरोबर अवश्य येईन, पण ह्या तुझ्या स्वारीत तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सिसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे। मग दबोरा उठली आणि बाराकाबरोबर केदेश येथे गेली। बाराकाने जबुलून व नफ्ताली यांना केदेश येथे बोलावले। मग त्यांच्या मागोमाग 10,000 पुरुष निघाले आणि दबोराही त्यांच्याबरोबर गेली। मोशेचा सासरा होबाब याचे वंशज जे केनी त्यांच्यापासून केनी हेबेर हा विभक्त होऊन केदेशाजवळचे साननीम येथल्या एका एला वृक्षाखाली डेरा देऊन राहिला होता। इकडे सिसरा ह्याला खबर लागली की अभिनवामाचा मुलगा बाराक हा ताबोर डोंगर चढून गेला आहे। तेव्हा सिसरा ह्याने आपले एकंदर 900 लोखंडी रथ आणि हरोशेत गोईम येथून आपल्याजवळचे सर्व लोक किशोन नदीवर जमा केले। दबोरा बाराकाला म्हणाली, उठ, आजच परमेश्वराने सिसराला तुझ्या हाती दिले आहे, परमेश्वर तुझ्यापुढे निघाला आहे ना? मग बाराक व त्याच्या पाठोपाठ 10,000 लोक ताबोर डोंगरावरून उतरले। परमेश्वराने सिसरा त्याचे सर्व रथ व सर्व सेना यांचा बाराकासमोर तरवारीने धुवा उडवला। तेव्हा सिसरा रथावरून उतरून पायीच पळून गेला। इकडे बाराकाने हरोशेत गोईमपर्यंत रथांचा व सैन्याचा पाठलाग केला आणि सिसराची सर्व सेना तरवारीने पडली, त्यातला एकही वाचला नाही। सिसरा मात्र केनी हेबेर ह्याची बायको याएल हिच्या डेऱ्याकडे पायी पळून गेला, कारण हसोराचा राजा याबीन आणि केनी हेबेराचे घराणे यांचे सख्य होते। तेव्हा याएल सिसराला सामोरी येऊन त्याला म्हणाली, या स्वामी, या इकडे माझ्याकडे, भिऊ नका। तेव्हा तो तिच्याकडे डेऱ्यात गेला व तिने त्याला कांबळीखाली लपवले। तो तिला म्हणाला, मला थोडे पाणी प्यावयाला दे बरे, मला तहान लागली आहे। तेव्हा तिने दुधाची बुदली उघडून त्याला दूध प्यावयाला दिले व त्याला झाकले। तो तिला म्हणाला, डेऱ्याच्या दाराशी उभी राहा आणि कोणी येऊन तुला विचारू लागला की येथे एखादा पुरुष आहे काय, तर नाही म्हणून सांग। मग हेबेराची बायको याएल हिने डेऱ्याची मेख आणि हातोडा हाती घेऊन आणि पाय न वाजवता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात ती मेघ ठोकली। ती आरपार जाऊन जमिनीत रुतली। तो थकून गेल्यामुळे त्याला गाढ झोप लागली होती। अशा प्रकारे तो मेला। बाराक सिसराचा पाठलाग करीत आला तेव्हा त्याला याएल सामोरी येऊन म्हणाली, चला, ज्या माणसाचा तुम्ही शोध करीत आहात तो मी तुम्हाला दाखवते। तो तिच्याबरोबर आज जाऊन पाहतो, तो सिसरा मरून पडला होता आणि त्याच्या कानशिलात मेघ ठोकलेली होती। अशा प्रकारे त्या दिवशी कनानाचा राजा याबीन ह्याचा देवाने इस्रायल लोकांपुढे धुवा उडविला। इस्रायल लोकांची सत्ता कनानाचा राजा याबीन ह्याच्यावर अधिकाधिक वाढत गेली व शेवटी त्यांनी कनानाचा राजा याबीन ह्याचा नाश केला।